chinimandi.com पॉडकास्ट।
राजाराम बापू साखर कारखान्यानं जिंकली 7-12 लढाई। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नंबर 3 7-12 उतारे आणि मालमत्तेवरील नोंदी वाळवा उपविभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी आज पूर्ववत बदलून दिल्या आहेत। अखेर न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे। यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक कंत्राटदार आणि हितचिंतकांच्या मध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। ही माहिती राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष PR पाटील यांनी दिली। श्री पाटील अधिक माहिती देताना म्हणाले, विष्णू तुकाराम पाटील आणि इतर 2 साथीदारांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना या 2 साखर कारखान्यांच्या मधील करारासंदर्भातील तत्कालीन राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे निवेदन दाखल केलं होतं। या निवेदनासंदर्भात त्यांनी 3 बैठका घेतल्या होत्या। हा संदर्भ घेऊन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिवांनी दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीचे पालन न करता राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नंबर 3 नावावरील 7-12 उतारे आणि मालमत्तेवरील नोंदी रद्द करून सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या नावावरती करण्यात आल्या होत्या। त्यानंतर राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यानं माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी सदर आदेशास स्थगिती दिली होती। श्री पाटील पुढे म्हणाले, त्यानंतर राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यानं वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलं होतं, परंतु सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या विनंतीवरून सदर अपील सांगली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलं होतं। उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यानं केलेलं अपील मान्य करून सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या नावावर केलेले 7-12 उतारे आणि मालमत्तेवरील नोंदी पूर्ववत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नंबर 3 नावावरती करण्याचे आदेश पारित होते। या आदेशानुसार वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी यांनी आज पूर्ववत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नंबर 3 नावावरती 7-12 उतारे आणि मालमत्तेच्या नोंदी केल्या आहेत। यामुळे राजाराम बापू समूहामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय बापू पाटील, संचालक श्रेणीक कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक RD माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सिव्हिल इंजिनियर प्रेमनाथ कमलाकर प्रामुख्यानं उपस्थित होते।